आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. शांततेच्या मार्गावर चालण्याचं मणिपूरमध्ये आवाहन. अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यातल्या 12 आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मिझोराम, मणिपूर आणि आसाम या ईशान्य भागातील राज्यांना भेट दिली. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 7,300 कोटी रुपयांच्या 14 वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर चुराचंदपूर जिल्ह्यातील पीस ग्राउंड इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित केलं. मणिपूरच्या लोकांनी शांततेसाठी पुढे यावं आणि तरुण पिढीच्या प्रगतीचा आणि कल्याणाचा मार्ग निवडावा असं आवाहन मोदी यांनी केलं. भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि ईशान्येकडील राज्ये देशाच्या विकासाचं इंजिन बनत आहेत. सरकारचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि ईशान्येच्या आर्थिक कॉरिडॉर योजनेत मिझोरामचं महत्वाचं योगदान आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी मिझोरामची राजधानी ऐझवाल इथं केलं. इम्फाळमध्ये त्यांनी विविध मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची भेट घेतली आणि अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित विख्यात गायक संगीतकार भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुवाहाटी इथं आयोजित समारंभात देखील पंतप्रधान मोदी सहभागी झाले. दिवंगत भूपेन हजारिका यांची गाणी यापुढेही भारतीयांना जोडण्याचं काम करत राहतील, तसंच यापुढेही त्यामुळे लोकांना ऊर्जा मिळत राहील असं एक गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. या कार्यक्रमात हजारिका यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या 100 रुपयांच्या नाण्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं, तसंच या दिग्गज संगीतकाराच्या 21 भाषांमधील चरित्राचंही त्यांनी प्रकाशन केलं. ज्ञानभारतम पोर्टलच्या माध्यमातून देशातील हस्तलिखितांचा मोठा खजिना जगासमोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच या पोर्टलचं उद्घाटन केलं. सरकारच्या या उपक्रमाबाबत मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक कागदपत्रांचे अभ्यासक आणि मोडीलिपितज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतीय प्राचीन हस्तलिखितांचे जतन आणि संरक्षणासाठी उचललेलं ते एक महत्वाचं पाऊल आहे. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा या हस्तलिखितांमध्ये दडलेली आहे. मात्र काळाच्या ओघात ही मौल्यवान हस्तलिखिते नष्ट होत आहेत. देशभर विविध ठिकाणी ही हस्तलिखिते विखुरलेली आहेत. भारतीय संस्कृतीचा तो एक अमूल्य ठेवा आहे. हा ठेवा जतन करण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत समृद्ध ज्ञानवारसा पोहोचवण्यासाठी अशा हस्तलिखितांचे आणि कागदपत्रांचे जतन होणं ही काळाची गरज होती. ज्ञानभारती पोर्टलच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी या दृष्टीने खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हस्तलिखितांचा समृद्ध भारतीय ठेवा जतन होईल अशी आशा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विविध ठिकाणची हस्तलिखित एकाच प्लॅटफॉर्मवर देश परदेशातील संशोधकांना, अभ्यासकांना पाहायला आणि संशोधन उपलब्ध होतील.
अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. यवतमाळ इथं आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील 289 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण तसंच लाभवितरण सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. डिसेंबर 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करू असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. राज्यातल्या 12 आणि विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल जाहीर केलं. शेलार यांनी काल तज्ज्ञांसमवेत बैठक घेऊन 12 संवर्धन संरक्षण याबाबत आढावा घेतला. राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी आहेत अशा 3,000 पेक्षा जास्त 12 आहेत. 12 जतन संवर्धन आणि उपयोगिता यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येईल अशी माहिती शेलार यांनी दिली. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात हडपसर भागात आयोजित महाजनता दरबारामध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी पाणी पुरवठा, रस्ते, विद्युत पुरवठा, वाहतूक कोंडी अशा विविध समस्यांबाबत पवार यांना निवेदनं दिली. या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल. शासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मिळून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शारीरिक स्वास्थ्य पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालवणं अतिशय उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीवर पुणेकरांनी आपलं आरोग्य चांगलं राखावं असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात काल राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली आणि पुणे वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ठाकूर बोलत होते. हिंदी दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत. हा संदेश आकाशवाणीवरून सकाळी 7:10 प्रसारित करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारणांमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. औषधे, दूध, रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी होणार आहेत. याबाबत पुण्याचे जीवराज चोले यांचीही प्रतिक्रिया.
गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने जीएसटीमध्ये काही बदल केले आणि या बदलांमुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर खूप सकारात्मक असा परिणाम होतोय. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये नक्की फरक पडणार आहे आणि ज्या गोष्टी अफोर्ड करू शकत नव्हते काही लोक ते लोक देखील आता काही गोष्टी घेऊ शकणार आहेत. आणि केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून घेतलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे येत्या काळात सामान्य माणसाला नक्की दिलासा मिळेल. महागाईपासून थोडी का होईना त्याची सुटका होईल असं मला वाटतं.
पुणे केवळ शैक्षणिक केंद्र नसून महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांचं केंद्रस्थान आहे असं प्रतिपादन देशाचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी काल पुण्यात केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. तंत्रज्ञानाचा वापर करताना नैतिकता आणि मूल्ये यांचं भान कसं सांभाळलं पाहिजे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भाग असणाऱ्या भूषा पाईटवरून तरंगत्या दवाखान्यानं नर्मदा नदीतून प्रवास करत डोंगरदऱ्यात वसलेल्या रुग्णांशी संवाद साधत रुग्णसेवेचा आढावा घेतला. या बोट अँब्युलन्सच्या माध्यमातून अधिक सोयीसुविधा कशा देता येतील याबाबत त्यांनी यंत्रणेशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं देण्यात येणारा कविवर्य नाधो महानोर साहित्य शेती पाणी पुरस्कार नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर करण्यात आला असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 25,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे अमरावती पुणे ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत या विशेष रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये अबुधाबी इथं आज रात्री 8 वाजता भारत आणि पाकिस्तान दरम्यान आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामना होणार आहे. पाऊस. राज्याच्या अनेक भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. चंद्रपूर जिल्ह्यात आणि इरई धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. इरई धरण 99% भरलं असून धरण आणि नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. थुना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 4 मजुरांना जिल्हा प्रशासनानं सुखरूप वाचवलं. लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचे सर्व दरवाजे आणि मांजरा आणि रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे सिंदफणा आणि गोदावरी गावातील नदीकाठजवळच्या नागरिकांनाही सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. पुण्यातही काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास यंदा 15 ते 20 दिवस आधीच सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईशान्येकडची राज्य देशाच्या विकासाचं इंजिन बनत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. शांततेच्या मार्गावर चालण्याचं मणिपूरमध्ये आवाहन. अनुकंपा तत्वावरील 15 वर्षांपासून नियुक्ती रखडलेल्या सर्वांनाच लवकर नियुक्ती देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यातल्या 12 वाणी विहिरींचं जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.